नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर. देशाच्या व्यवस्थेवर घाला घालणाऱ्यांविरोधात कडक कायदे करण्याची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. शेतकरी कर्जमाफीचा अनुषंगिक अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाकडून समिती गठीत. गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून जाहीर करण्यात येणार. मराठवाडा साहित्य परिषदेचे विविध वाङ्मय पुरस्कार जाहीर. आणि लॉर्ड्स कसोटीत पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या 4-251 धावा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेनं काल संमत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक सदनासमोर सादर केलं. देशाच्या व्यवस्थेवर घाला घालणाऱ्यांविरोधात कडक कायदे करण्याची गरज व्यक्त करत असा कायदा करण्यामागची भूमिका मुख्यमंत्र्यांनी सदनात स्पष्ट केली. ते म्हणाले,
यापूर्वी काही केसेसमध्ये आपण यूएपीए लावू आणि सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की जोपर्यंत ऍक्टिव्ह टेरर ऍक्टिव्हिटी होत नाही तोपर्यंत यूएपीए लावता येणार. आपल्या असं लक्षात आलं की आता यूएपीएच्या माध्यमातून अशा प्रकारच्या गोष्टींवर कारवाई करता येणार नाही आणि म्हणून मग केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना हे अॅडवाईस केलं की राज्यांनी असा कायदा केला पाहिजे.
या कायद्यानुसार सरसकट कोणालाही अटक करता येणार नाही. फक्त प्रतिबंध असलेल्या संघटनांच्या सक्रिय कार्यकर्त्यांनाच न्यायव्यवस्थेनुसार स्थापन प्राधिकरणाच्या परवानगीनुसार अटक करता येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
पहिला कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये एखाद्याला दोषारोप ठेवायच्या आधी न्यायालयीन व्यवस्थेची परवानगी घेतोय आणि त्या पुराव्याच्या आधारावर जर त्यांना वाटलं की पुरावे बरोबर आहेत तर ते परवानगी घेतील, तर नोटिफिकेशन कन्फर्म होईल, पुन्हा हायकोर्टाची स्क्रुटिनी आहे त्याच्यावर आणि त्यानंतर ही सगळी कारवाई होणार आहे. त्यामुळे अतिशय बॅलेन्स्ड अशा प्रकारचा कायदा केलेला आहे आणि मी हे सांगतो, इतर 4 राज्यांमध्ये जो कायदा केलाय त्यापेक्षा प्रोग्रेसिव्ह कायदा.
या विधेयकावरच्या चर्चेत सुधीर मुनगंटीवार, नितीन राऊत, जयंत पाटील, वरुण सरदेसाई, भास्कर जाधव तसंच कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेत आपली मतं मांडली. डिजिटल अरेस्ट सारखे प्रकार रोखण्यासाठी जनजागृतीसाठी अधिकाधिक प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या संदर्भातल्या कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी विनंती केली असल्याची माहिती त्यांनी या संदर्भातल्या लक्षवेधीच्या उत्तरात दिली. विधिमंडळात काल झालेल्या इतर कामकाजाचा हा संक्षिप्त आढावा.
शेतकरी कर्जमाफीचा अनुषंगिक अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाकडून समिती गठीत करण्यात आली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली. या संदर्भात मुख्यमंत्री सभागृहाला सविस्तर माहिती देतील असं पाटील यांनी सांगितलं. राज्यात जुनी पीक विमा योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश विटेकर यांनी उपस्थित केली होती. 1 रुपयात विमा या योजनेमध्ये विमा कंपन्यांना सुमारे 7,500 कोटी रुपये नफा झाला. त्या मानानं शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळाला नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं कोकाटे यांनी सांगितलं. शेतमजुरांसाठी सामाजिक सुरक्षा योजना तयार करण्यात येत असून या योजनेचा मसुदा लवकरच मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवला जाणार असल्याचं कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं. राज्यातल्या 1,75,00,000 शेतमजुरांना या योजनेचा लाभ मिळेल. शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी शासन कार्यरत असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. शेतीसाठी AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. जालना जिल्ह्यात 2022-24 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीपोटी शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानामध्ये घोटाळ्याच्या आरोपासंदर्भात विभागीय चौकशी विहित कालावधीत पूर्ण करणार असल्याचं कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांची थकीत असलेली पीक विम्याची 18 कोटी रुपयांची मदत येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची शेतजमीन, बांध आणि रस्त्यावरील वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यव्यापी शेतजमीन मोजणी मोहीम राबवण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली.
राज्यातल्या कॅन्टोनमेंट बोर्ड अर्थात कटक मंडळांचा संबंधित महापालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समावेश करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सदर मंडळांमध्ये नागरी सुविधा तसंच इतर विकास होण्यास मदत होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल या संदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. या निर्णयानुसार औरंगाबाद कटक मंडळाचा छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये समावेश होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना जिल्हा नियोजनातून कटक मंडळांच्या विकासासाठी निधी देण्यात येणार असून संबंधित महापालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी याबाबतचे प्रस्ताव दाखल करण्याची सूचना केली. सार्वजनिक गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला जाणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले,
महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल आणि देशात नाही तर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती संस्कृती प्रकृती प्रवृत्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील.
गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. आपल्या देखाव्यांमध्ये भारतीय सैन्य महाराष्ट्रानं विविध क्षेत्रांमध्ये मिळवलेलं यश अधोरेखित करावं. त्यांना काहीही कमी पडू दिलं जाणार नाही असंही शेलार यांनी नमूद केलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
पंढरपूरच्या आषाढी वारीचा काल समारोप झाला. गोपाळपुरात काल पहाटे झालेल्या गोपाळ काल्यानंतर सर्व पालख्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर मार्गस्थ झाल्या. मंदिर समितीच्या वतीनं मानाच्या पालख्यांमधल्या पादुकांचं पूजन करून मानकऱ्यांना उपरणे, श्रीफळ आणि हार देऊन सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा येत्या बुधवारी 16 जुलैला होणार असल्याचं मंदिर समितीकडून सांगण्यात आलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध पुरस्कारांची काल अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी घोषणा केली. यंदाचा नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार छत्रपती संभाजीनगरच्या वंदना पारगावकर यांच्या अनोखे थायलंड या प्रवास वर्णनपर पुस्तकाला जाहीर झाला आहे. प्राचार्य मभी चिटणीस वाङ्मय पुरस्कार मिरजच्या कुसनाळे यांच्या गांधीवाद आणि वास्तव या वैचारिक ग्रंथाला, बी रघुनाथ कथा कादंबरी पुरस्कार यंदा राधानगरीतल्या पांडुरंग मुरारी पाटील यांच्या नांगरमुठी या कादंबरीला, तर राजदेशमुख स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगरच्या कैलाश प्रकाशन संस्थेचे अनिल अतकरे यांना जाहीर झाला आहे. गुरुपौर्णिमेचा सण काल सर्वत्र साजरा झाला. शिर्डी इथं श्री साई सच्चरित ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. पारायण समाप्ती मिरवणुकीत शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं सरस्वती भुवन महाविद्यालयात गुरुवंदन 2025 हे बहुविद्याशाखीय तसंच बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्राचं पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांचं या चर्चासत्रात बीजभाषण झालं. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगरात 300 अधिक ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. बीड जिल्ह्यात 1035 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांच्या आरक्षणाची काल सोडत काढण्यात आली. संबंधित तहसील कार्यालय ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिले. दरम्यान गेवराई तालुक्यातल्या तलवडा ग्रामपंचायतीचं विभाजन होऊन पोईतांडा नवी ग्रामपंचायत झाली आहे असंही सूर्यवंशी यांनी सांगितलं. नांदेड इथले साहित्यिक आणि रंगकर्मी सुधाकर गाजरे यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतल्या 3रा सामन्यात इंग्लंड आपल्या पहिल्या डावात आज 4-251 धावांपासून पुढे खेळेल. काल नाणेफेक जिंकून इंग्लंडच्या संघानं फलंदाजीला सुरुवात केली. भारताकडून नितीश कुमार रेड्डीनं 2 तर रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी 1 गडी बाद केला. हवामान. मध्य महाराष्ट्राचा घाट भाग तसंच मराठवाड्यात जालना, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी 30-40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा 70% पोहोचला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर. देशाच्या व्यवस्थेवर घाला घालणाऱ्यांविरोधात कडक कायदे करण्याची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. शेतकरी कर्जमाफीचा आनुषंगिक अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाकडून समिती गठीत. गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून जाहीर करण्यात येणार. आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे विविध वाङ्मय पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.